विषय। तुमचा विचार वेगळा असू शकतो, कधी कधी तुमच्या मनात एखादा वेगळा विचार येतो, पण लगेच असं वाटतं हा विचार चुकीचा तर नाही ना, किंवा इतरांसारखाच विचार करायला हवा का, असे प्रश्न मनात येतात। पण लक्षात ठेवा, वेगळा विचार म्हणजे चुकीचा विचार असतोच असं नाही। अनेक वेळा नवीन वाट दाखवणारी सुरुवात अशीच होते। समजा वर्गात सगळेजण एकाच पद्धतीनं काम करत आहेत आणि तुम्हाला थोडी वेगळी पद्धत सुचते। ती पद्धत पहिल्यांदा सगळ्यांना समजेलच असं नाही, पण ती उपयोगी असू शकते। असंच व्यवहारातही होतं। समजा तुम्ही एखादं उत्पादन विकत आहात आणि सगळे लोक एकाच पद्धतीनं ते विकत आहेत, पण तुम्हाला वाटतं हे थोडं वेगळ्या पद्धतीनं करता येईल का? कदाचित तुम्ही ग्राहकांशी वेगळ्या प्रकारे बोलता किंवा वस्तू सादर करण्याची पद्धत बदलता। सुरुवातीला लोकांना ते वेगळं वाटेल, कदाचित लगेच प्रतिसादही मिळणार नाही, पण जर तो विचार उपयोगी ठरला तर तोच तुमचा वेगळेपणा बनतो आणि हाच वेगळेपणा तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेतो। वेगळा विचार करणारी मुलं घाई करत नाहीत, ती विचार करतात, प्रयत्न करतात आणि पाहतात हे चालतंय का। कधी तो विचार यशस्वी होतो, कधी होत नाही, पण दोन्ही वेळा आपण काहीतरी नवीन शिकतो आणि हीच शिकवण पुढच्या प्रयत्नांसाठी उपयोगी पडते। म्हणून वेगळा विचार आल्यावर तो लगेच टाकून देऊ नका, त्याला थोडा वेळ द्या आणि शांतपणे विचार करा। पुढच्या वेळी तुमच्या मनात एखादी नवी कल्पना आली तर स्वतःला विचारा, मी हा विचार एकदा करून पाहू शकतो का? कदाचित हाच विचार तुम्हाला नवा मार्ग दाखवू शकतो।